विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीनं आयोजित विमुक्त जाती दिनानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यपाल आज बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्याच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोरे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे आदी उपस्थित होते. या समाजासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज गणेश कला क्रीडा रंगमंदिर इथं झाली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या चुकीच्या प्रचारविरोधात ठोस भूमिका घेत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करून राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. विरोधी पक्षांवर टीका करण्यापेक्षा समाजातील प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे विविध मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून या बैठकीला सुमारे 3,500 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. ध्वनिक्षेपकाची निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडल्यास गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील 2026-27 ऊस गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांना उद्यापासून ऑनलाईन गाळप परवाना अर्ज करता येणार आहे. सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाना प्राप्त केल्यानंतरच हंगाम सुरू करावा अशा सूचना साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिल्या आहेत. परवान्याच्या अटींचं उल्लंघन केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे. महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकंदर मतदारांची संख्या आता 61,98,107 इतकी झाली आहे. या मोहिमेपूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यात एकंदर 90,80,173 इतके मतदार होते. या यादीनुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदारांची संख्या सुमारे 32% कमी झाली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासह राज्यातील सर्व शासकीय महापालिका, खासगी आणि अभिमत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रवेशाच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत परिषदेचं कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र घेणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. परिषदेनं 27 ऑगस्ट रोजी हे परिपत्रक काढलं असून मार्डनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. स्वराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा ऋषिकेश बेळंबकर 57व्या आंतरमहाविद्यालयीन नंदू मराठे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचा विजेता ठरला आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात ही स्पर्धा झाली. पुणे शहर, जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिकमधील 25 महाविद्यालयांच्या 63 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विविध वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 30 तर किमान 22.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ होतं. उद्याही हवामान साधारण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.